ब्रह्माय त्रिपुरान्धकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो यै रुद्रा अधिभूम्याः एषाकं सहस्रयोजनैव धन्वानि तन्मतीम् अस्मिन् महत्यर्हवेन्द्रिक्षे भवा अधीम् नीलग्रीवाशितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाशितिकण्ठाविभवं रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेष्वस्तिञ्जरा नीलग्रीवाविलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखातः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु विपतो जनानाम् ये पथां पतिरक्षयैलभृदा यौव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्राविधस्थिरे एषागं सहस्रयोजनैव धन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वासो वर्षविषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतिचीर्दशोधीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृणयन्तु तेयं विष्मो यश्च नोद्वेषितं भोजं वेदधामि ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रौ अग्नौ यो अप्सु यो ओषधीष्यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु समुष्टुरियस्त्रिषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति देशजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रं नमो वीरदेवमसुरं नवस्य अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्परः अयं मे विश्वभेषजोऽयं शिवाभिमर्शनः ये ते सहस्रं युतं पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
तत्पक्ष मिलिंदी महेश स्वामी माधवनाथांच्या आठवणी आपणचा खबर घेऊन केले होता की महेशजींचं कळत होते
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। खूप माणसं गोळा करायची आणि त्यांच्याशी जमेल तसा थोडाफार संपर्क ठेवायचा असं एक लोकसंग्रहाचं तात्पर्य असतं। या उलट नेमकी माणसं गोळा करून त्यांच्याशी खूप अंतरंग संबंध प्रस्थापित करायचे हे स्वामीजींचे लोकसंग्रहाचे धोरण होते। लोकांचे आंतरव्यक्ती प्रभावित करण्याचे स्वामीजींचे धोरण होतं। मर्यादित समूहावर सातत्याने ते काम करत होते। परिणामी त्या प्रत्येक युवा साधकाच्या जीवनात त्यांनी हळूहळू खोलवर प्रवेश केला होता। ही प्रक्रिया इतकी बेमालूम होती की स्वामीजी आपल्या जीवनाचा ताबा घेत आहेत हे कोणाच्या लक्षातही येत नव्हते। साहजिकच जीवनात वेळोवेळी येणारे प्रश्न अडचणी यासाठी स्वामीजींकडे धाव घ्यावी असे सर्वांना वाटे। माझ्या बाबतही असेच घडलं। एमएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय करावं याबाबत मला नीट समंजस निर्णय घेता येत नव्हता। त्यामुळे मार्गदर्शनासाठी स्वामीजींकडे गेलो. एमएससी झालो आहे, आता पुढे शिकावं की नोकरी करावी मी त्यांना विचारलं. तर ते म्हणाले, पुष्कळ झाले शिक्षण, आता नोकरीला लाग, पीएचडी करत बसलास तर 2-5 वर्ष त्याच्यातच जातील. क्वालिफिकेशन वाढत गेले तर पुढे नोकरी मिळणे कठीण जाते. शिक्षणाचा हव्यास आता पुढे झाला. स्वामीजींनी सांगितलं खरे, पण माझ्या डोक्यातील शिक्षणाचा वेळ काही झालेला. विद्यापीठात त्यावेळेला मला एप्रिलला ऍडमिशन मिळत होती. पुन्हा स्वामीजींकडे गेलो, त्यांना सर्व सांगितलं. स्वामीजी म्हणाले, तुझा हट्टच असेल तर कर पुढचे शिक्षण. मी त्यावर त्यांना म्हणालो, आपण मला आज्ञा करा की तू पीएचडी कर म्हणून. अखेर स्वामीजी म्हणाले, बरं माझ्या आज्ञा समज आणि पीएचडी कर. त्यावेळी किती बारीकपणे स्वामीजींना त्रास देत आहोत हे सुद्धा कळत नव्हतं. एप्रिलला ऍडमिशन घेतली. 6-8 महिने झाल्यावर येथील वातावरण, गाईचा स्वभाव याचा अंदाज घेता आपली गाय येथे शिरणार नाही असे माझ्या मनाने घेतले. माझ्याबरोबर शिकण्यास पंकजही होता, त्यालाही माझ्यासारखेच वाटत होते. आम्ही स्वामीजींना तसे सांगितले. मग ते म्हणाले, जा मग नोकरी शोधा, शिक्षण राहू दे. मी तर आधीपासून हेच म्हणत होतो. मग ताराताईला स्वामीजी म्हणाले, ही मुलं मी सांगतो तेव्हा ऐकत नाही, असतील तर असतील. नोकरी कर म्हणालो तर ही मुलं म्हणाली शिकतो, मग शिका म्हणालो तर म्हणाली नाही नोकरी करतो. आता पीएचडी जमत नाही म्हणून नोकरी शोधत आहे. ताराताईंनी नंतर हे बोलणे आम्हाला सांगितले. नोकरीचा शोध घेताना मुंबईचा कॉल आला. आम्ही स्वामीजींना सांगायच गेलो. नोकरी मुंबईची आहे म्हणताना त्यांचा चेहरा एकदमच बदलला. त्याबद्दलची त्यांची मत काय आहेत हे आम्हाला पक्क माहिती होत. आम्हीच त्यांना सांगितलं, आम्ही नुसते इंटरव्ह्यूला जातो, नोकरी नाही करणार. ते लोक आमच्या येण्या जाण्याच्या रेल्वेचं भाडंही देणार आहेत. त्यांना हे सुद्धा आवडलं नाही. ज्या गावाला जायचं नाही त्या गावचा रस्ता तरी का विचारा, अशी एक प्रकारची त्यांची विचारधारा होती. एक अनुभव मिळावा म्हणून आम्ही जाऊन आलो. अपेक्षित नकार आला. पुढे काही दिवसांनी माहितीतून एके ठिकाणी आम्हाला इंटरव्ह्यूला बोलवले गेले. जे दोघांचेही सिलेक्शन झाले. पुण्यातच नोकरी सुरू झाली. स्वतःच्या जीवनाचा स्थिरपणे विचार केला पाहिजे आणि आपले निश्चित ध्येय काय आहे याबद्दलचा निश्चय पुन्हा पुन्हा तपासत राहिला पाहिजे. यावर स्वामीजींचा कटाक्ष होता. आजही स्वामीजींनी दाखवून दिलेला हा आदर्श आपल्याला खुणावत राहतो. 1983 साली सर्व जागत विश्वासाठी एक धक्कादायक घटना घडली. स्वामीजींना एक हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. घरात स्वामीजी सामानाची हलवायला स्वतः करत असत. एकदा कपाट, पलंग असं सगळं हलवून त्यांनी पुनर्रचना केली. हे सर्व करत असताना त्यांच्या हृदयाच्या स्नायूंवर ताण आला असावा. त्याचे रूपांतर सौम्य हृदयविकारात झाले. स्वामींना स्वतःच्या नाडीच्या ठोक्याची गती थोडी बदलली आहे असं लक्षात आले. आपल्या शरीरात घडणाऱ्या घडामोडींचे कडे स्वामीजींचे बारीक लक्ष असे. परंतु देहात तंदुरुस्त होऊन राहणे त्यांना अजिबात पसंत नव्हते. जेव्हा नाडीचे ठोके बदलले तेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. मला आठवतं त्यानुसार डॉक्टर हवी सरदेसाई, डॉक्टर अष्टपुत्री वाटवे यांनी त्यांना हार्ट अटॅक आल्याचे निदान केले. 1 महिन्याची सक्ती विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. स्वामीजींच्या परिचयातील डॉक्टर आदुरकर आपटे, डॉक्टर सुषमाताई वाटवे या सर्वांनी स्वामीजींना विश्रांती घ्यायला भाग पाडले. परिणामत स्वामीजींची प्रवचने, सत्संग सर्व केंद्र बंद ठेवावी लागली. आम्हा मुलं मुलींना केंद्रात येत जात होतो. स्वामीजींच्या तब्येतीची भासताहून एकमेकांच्या चर्चा करत होतो. त्यांनी विश्रांती घेणे किती आवश्यक आहे याबद्दल सुद्धा कोणाला शंका नव्हती. ते भेटत नसल्याने मात्र एक पोकळी सर्वांना लावत होती. स्वामीजींची तब्येत हळूहळू सुधारत होती. पण 1 महिन्याचा कालावधी आम्हा सर्वांना खूपच त्रासदायक झाला. बागेश्वर निवासाच्या आसपास आम्ही उगाच सांज सकाळ चेहरा मारत असू. स्वामी घरातच असून सुद्धा त्यांचे दर्शन दुर्लभ झाले होते. ही तपमग स्वामींपर्यंत निश्चितच पोहोचली. एकदा या दरम्यान स्वामींनी मुला मुलींना बागेश्वर निवास मंदिर संध्याकाळी 7:30 बोलवले. आधी म्हणून आम्ही सर्वजण बागेश्वर निवास मंदिर 5 मिनिटं आधी जमा झालो. बरोबर वेळेत दरवाजा खिडकीला करून आम्हाला सर्वांनी आत येण्याविषयी खुणावले. लगबगीने आम्ही सर्वजण स्वामीजींच्या देवघरात दातराजीने जाऊन बसलो. स्वामीजींनी बदली लुंगी परिधान केलेली होती आणि ध्यानाच्या आसना शेजारी दिवाणावर भिंतीला त्रिकोण ते बसले होते. त्यांचा चेहरा शांत सौम्य आनंदमय दिसत होता. आम्ही सर्वजण खूप वर्षांनी त्यांना भेटत आहोत अशा रीतीने त्यांना बघत होतो. स्वामीजी प्रसन्नपणे पाहत होते. ते म्हणाले, या बसा मुलांना. मुलांपैकी कोणीतरी त्यांना विचारले, आता तुम्हाला कसं वाटतंय? ते उत्तर देत, तुम्ही सर्वजण आलात ना, आता मला खूप बरं वाटतंय. खाजनताई स्वामींना म्हणाले, आम्हाला कोणालाही करमत नाहीये, तुम्ही का आजारी पडलात असे? मंद स्मित करत स्वामीजी म्हणाले, डॉक्टरांनी मला सक्तीची विश्रांती घ्यायला लावली आहे. मला माहितीये काय झालंय ते. इतका भाऊ करण्यासारखं त्यात काहीच नाही. इतक्या काळाताई म्हणाली, असं कसं स्वामीजी? ज्या अर्थी त्यांनी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितली आहे त्या अर्थी निश्चितच त्यात काहीतरी होत. स्वामीजी गंभीर चेहरा करत म्हणाले, असं वाटतंय का तारा तुला? साक्षात तारालाच असं वाटतंय म्हणजे ते बरोबरच असणार. सर्वजण हसायला लागले. स्वामी पुढे म्हणाले, घरातलं थोडं सामान इकडे तिकडे आणून काय कोणाला हात येतात येतो थोडाच. त्यांच्या बाजूला बसलेल्या सर्वांनी त्यांना थांबत म्हणाल्या, अहो थोडी कुठे, ती मोठी मोठी कपाटी हलवलीत तुम्ही, त्याचा ताण येणारच. स्वामीजी म्हणाले, सर्वांनी काहीतरी सांगत असतात, मी काय आज प्रथमच कपाट हलवतोय. स्वामीजींच्या वयाला त्यावेळी 65 वर्षे झाली होती, तरी सुद्धा इतक्या अवजड वस्तूंचे ते हलवाहलव करत न राहून आम्ही मुलांनी विचारले, आम्हाला नाही का बोलवायचं? ते म्हणाले, माझ्या मनात आलं की मी लगेच हलवाहलव करतो, याला बोलव त्याला बोलव करायला वेळच नसतो. त्याबरोबर तेथे जमलेल्या मुली त्यांना म्हणाल्या, तुम्ही एकट्याने हलवू नका हो, मुलांना निरोप दिला तर ते लगेच येतील. स्वामीजी नुसतं हळू म्हणून त्यांनी तो विषय तिथे थांबवला. स्वामीजींनी कांचनताईला एक गवळण म्हणायला सांगितले. गवळण जागावर सर्व शांत बसून होते. स्वामीजी म्हणाले, केंद्राची आठवण येते ना, सगळ्यांना त्याची सवय लागली आहे. ही वेळ झाली की आपली पावलं आपोआप तिकडे वळतात. स्वामींना एक साधिका म्हणाली, तुम्हाला बघावसे वाटते, मुलं सुद्धा तुमच्या दर्शनासाठी आतुर झाली होती. स्वामीजी म्हणाले, मला सुद्धा तुम्हाला न भेटल्यामुळे बरं वाटत नव्हतं, मलाही गर्वांची खूप आठवण येत होती. संवाद थांबून ते म्हणाले, गेले काही दिवस मी शांतपणे अनुसंधानात पडून आहे, आपल्याच ठिकाणी नामज्ञानात रंगून राहतो. असं असलं तरी सत्यसाई निलायम, खाडेकरांचे घर, शेखर परांजपे यांचे केंद्र या सर्वांची मला सुद्धा आठवण येते. हे ऐकून आम्हाला सर्वांना हर्ष वाटलं. आपल्याला तर स्वामीजींची आठवण येते आणि त्यांना सुद्धा आपल्याला सांगायचे वाटते ही आनंदाची गोष्ट आहे. अर्धा पाऊन तास त्या खोलीत कसा गेला ते कळलेच नाही. मागे स्वामीजीच म्हणाले, या मंडळी आता तर डॉक्टर मंडळींना हे कळले की आज मी तुम्हाला भेटलो होतो तर माझी काही धरवत नाही. माझी विश्रांती अजून वाढवतील ते. हे ऐकल्यावर अमितनी कामांना आम्ही एक एक जण उठून त्या दोघांना नमस्कार करून बाहेर पडलो. रोज स्वामींना तुम्हाला भेटायची सवय झाली होती आणि त्याचं महत्व काय आहे ते कळण्याचं झालं होतं कदाचित. या भेटीने स्वामीजींच्या सहवासाची आणि विरहाची खरी किंमत आम्हाला समजून चुकली हेच खरे.
स्वामीजींच्या विश्रांतीच्या शेवटी डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि ते म्हणाले की तुमची तब्येत जर अशीच स्टेबल राहिली तर पुढच्या आठवड्यात मी येऊन परत तुम्हाला तपासून जाईन आणि मग तुमचे नेहमीचे सगळे कार्यक्रम करायला हरकत नाही. आहे तपासायला आले त्या दिवशी स्वामीजींची नाडी थोडी जलद चालत होती. डॉक्टर असं म्हणाले की या सकाळी झोप झाल्यानंतर तुमची नाडी इतकी वेगात का बरं चालत असेल? तुम्ही सगळी औषधं वेळेवर घेताय ना? स्वामीजी म्हणाले की मी सगळी घेतो. डॉक्टरांना जरा विचार करून दिल्यानंतर स्वामीजी म्हणाले असं तर झालं नसेल, आज 25 दौर आणि 25 बैठका मारल्या म्हणून तर ही नाडी अशी चालली नसेल. डॉक्टरांनी त्यांना त्यांचे सगळे कार्यक्रम नियमित सुरू करण्यासाठी परवानगी दिली. दहाव्या दशकात सगुण भजन निरूपणात समर्थांनी म्हणून निष्काम भजन परिविशेष ब्रह्मज्ञान तयाच तुळीता त्रिभुवन उणे वाटे असे म्हटले आहे. भगवंतापुढे काहीच मागू नये असे संत तुकारामही म्हणतात. देवापुढे शक्यतो काही मागू नये असा प्रयत्न करतो, पण मग लक्षात येते दिवसभर मनात अनेक संकल्प विकल्प येतच असतात. त्यात तात्कालिक ध्येयांपेक्षा अधिक तास कामनाच उमटत असतात. असा विचार आला की तो तिथेच थांबवायचा किंवा जे काही होईल ते देवाच्या इच्छेप्रमाणे असा विचार केला
जातो.
पण मग हे निष्काम भजन कसे साधायचे? हे केवळ ब्रह्मज्ञान प्राप्त व्यक्तीलाच साधते. साधकाने याचा वेगळेपणाने अभ्यास करावा का? तो वरील प्रमाणे करावा का अधिक काही करावे? खर तर संकल्प विकल्पांना बांधणे रोखणे इतके सोपे नाही, कारण फार थोड्या वेळेस ते जमते, इतर वेळी ते आपल्या हातातून निसटून जाते. समर्थांना या निष्काम भजन उक्तीतून नक्की आधी काय सुचवायचे आहे योग्यता नसली तरी प्रश्न विचारतो आहे, कृपया क्षमा करावी असा प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. आपल्या ठिकाणी कामना प्रत्येकाच्या ठिकाणीच असतात. काम आणि कामना असा काम या शब्दामध्ये दोन्हीचा अर्थ आहे. प्रजोत्पादनाच्या हेतूने त्याला काम असं म्हणतात आणि अन्य प्रत्येक इंद्रियांच्या आपल्या आपल्या इच्छा असतात त्याला कामना असं म्हणतात. जसं डोळ्याची पाहण्याची इच्छा, कानाची ऐकण्याची इच्छा, अशा प्रकारच्या प्रत्येक इंद्रियांच्या ज्या इच्छा असतात त्या इच्छांना कामना असं म्हणतात. काम आणि कामना या दोन शब्दांचं प्रतिनिधित्व काम हा शब्द करत असतो. इंद्रियांच्या ठिकाणी स्वाभाविकत इच्छा असणारच. जेव्हा देह आहे तोपर्यंत इंद्रियांना आपल्या स्वतःच्या इच्छा राहणार, विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या. या इच्छांची तृप्ती झाली की क्षणिक सुख झाल्यासारखं वाटत. इंद्रिय दुःख देतात हे खोटं आहे. इंद्रियजन्य अशा भोगामुळे सुखच मिळत असत आणि या सुखाच्या अनुभूतीमुळं आपण सुखाकडे प्रवृत्त होत असतो, सुख घेण्यासाठी प्रवृत्त होत असतो. चवीचं ज्ञान अगदी लहान असल्यापासून आपल्याला असतं. लहान मूल देखील त्याला न आवडणारी जर चव असेल आणि त्याला बळजबरी केली तर तोंड घट्ट मिटून घेत. तरी जर तोंडात घातलं तर फुरके मारून बाहेर फेकून देत. काढायचा प्रयत्न करत. इंद्रियांचं जे हवं आणि नको याचा अगदी लहानपणापासून आपल्याला परिचय आहे आणि त्याच्यामध्ये जे हवं आहे ते सुखकारकच असतं, ते दुःखकारक नसत. म्हणून काम हे सुख पुरवण्याचं साधन होऊन गेलेलं आहे. त्याच्यात कामना याच्या संबंधित म्हणत आहे. पुढं कधी जीवनात काम ही गोष्ट येते तेव्हा देखील ते मानवी जीवनाचं चरम सुख आहे असं व्यक्तीला वाटत राहत. म्हणून काम हा दुःख देतो हे चुकीचं आहे. तो दुःख देत नाही, तो सुखच देतो. कामना आणि काम हे सुख पुरवण्याचं साधन म्हणून मनुष्याने वापरलेलं आहे. हा काम आणि कामना प्रत्येक वेळेला सुख देत नाहीत असा जेव्हा अनुभव यायला लागतो, आपलं मन अनुकूल नसेल सवाई गंधर्व उत्सव चालू होता. आमच्या सोसायटीमध्ये जण परगावून राहायला आलेले होते कोणा घरी आणि ते त्या महोत्सवाकरता दरवर्षी 3 दिवस पाहुणे म्हणून नवरा बायको येऊन राहत असत. आणि अतिशय रसिकपणाने तयारी करून ते जवळपास रात्रभर जागणं त्याला म्हणतात तशा प्रकारे जागून तेव्हा हा रात्री उशिरापर्यंत चालत असे. ते उत्सवाला जाणार तेवढ्यात त्यांना त्यांच्या घरी ते परगावी जिथं होते तिथं त्यांचा मुलगा खूप आजारी आहे अशी बातमी कळली. आता ऐकण्याचं सुख आणि मुलगा आजारी आहे ही बातमी याच्यामध्ये ते ऐकण्याचं सुखात त्यांना सुख वाटेनास झालं. मन जर अनुकूल नसेल, जाण्यासाठी गाडी नव्हती त्यामुळे दुसऱ्या दिवशी तरी जायचं, ते फार आजारी होते असं नाही पण जाणं आवश्यक आहे असं त्यांनी मनाने घेतलं. पण गाडी नव्हती तरी ते सवाई गंधर्व उत्सवाला गेले नाही त्या दिवशी रात्री. त्याच्याऐवजी आपले घरी झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वारगेटला जाऊन ते परत गेले. मन जर अनुकूल नसेल तर कामना सुख देऊ शकत नाही. इंद्रियजन्य सुखच जे एरवी सुख देतात असं वाटतं. पदार्थ देखील गोड लागत नाही, इच्छा नाहीशी होते. माझे एक मित्र मोठ्या कौतुकाने आमच्या घरी वाईला आले. त्यांनी सांगितलं तर ते येतील ते आणि त्यांच्यावर अजून 2-3 जण असे आले. त्यांची चीप होती, चीप घेऊन आले. ते यायच्या 1-2 तास आधी आमच्या घरी निरोप असा आला होता त्यांच्या घरून की ते आले की त्यांना लगेच फोन करायला सांगा. काही इतकं महत्वाचं आहे का? हो हो, ताबडतोब त्यांना फोन करायला सांगा. मग त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी आहे तिने काय कोणतं काय म्हणतात असं ते औषध प्यायलेलं आहे. ते ज्या उत्साहात आले आमचं घर पाहण्यासाठी लगेच मागं गेले. यांना कसं सांगायचं कळेना. ती विहीर रहाट सगळं पाहून खुश झाले आणि येऊन जरा बसले, पाणी वगैरे घेतलं. ते म्हणाले आता आम्ही इथं मस्त जेवण करू, छान आहे घर तुमचं. मी म्हटलं पहिलं एक काम करा, घरी फोन करा. त्यांनी फोन केला आणि जेवणाचं देखील नको म्हणाले तसेच निघून गेले. कडकडून भूक लागलेली होती. म्हणून कामना किंवा काम या गोष्टी सुख देतात हे जरी सर्वसाधारण खरं असलं तरी मनात जर सहकार्य नसेल तर अजिबात खरं नसतं. त्या ते सुख टोचायला सुरुवात होते, ते सुख घेण्याची इच्छा होत नाही. असं असल्यामुळं हा जो काम आणि कामना हा जो भाग आहे हा दरवेळेला सुखकारक होतो असं नाही. एवढंच नाही तर कामनेमुळं किंवा कामामुळं तात्पुरतं सुख वाटलं तरी देखील ते सुख परत मिळण्याच्या इच्छेने अस्वस्थता येते. ते जर मिळालं नाही तर दीर्घकाळ टिकते, मनुष्य अधीर होतो. या त्याच्यातल्या त्रुटी लक्षात यायला लागल्या की कामना रहित किंवा इंद्रियजन्य सुखाच्या बरोबरीने निर्विषय सुख देखील आहे की काय, आणि ते जर असेल तर आपल्याला मिळेल कसं, अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होते. कामनेच्या तृप्तीमध्ये प्रत्येक वेळेला सुख नसून तर कामनाही नाही आणि इंद्रियांचाही विसर पडला, मनाचाही विसर पडला तर एक सुख मिळतं असं प्रत्ययाला जर यायला लागलं एखाद्याला, हे उपासनेमध्ये होतं, नामस्मरणामध्ये होतं, ध्यानामध्ये होतं, तर त्याला त्या प्रकारे सुख घेण्याची वारंवार ते सुख अनुभवण्याची उत्कटता त्याच्या ठिकाणी निर्माण होते. आपल्या जीवनामध्ये आपण कामाच्या आणि कामनेच्या जितके मागे लागतो तितकं मागे लागण्याची गरज नाही असं त्याच्या मनावर ठसत. ज्या स्वाभाविक किंवा नैसर्गिक इच्छा आणि कामना आहेत त्या कोणालाही दूर करता येत नाही. त्याच्यापेक्षाही अतिरिक्त अशा ज्या कामना आणि काम आपल्या ठिकाणी असतो त्याचा उपाय करावा अशी प्रवृत्ती निर्माण होते. आणि त्यामुळं तो कामना रहित असं जीवन जगावं अशी इच्छा धरतो. निष्काम भजन आणि ब्रह्मज्ञान असे समर्थांनी जे शब्द वापरले म्हणून निष्काम भजन याहीवरी विशेष ब्रह्मज्ञान, याचा अर्थ निष्काम भजन ही एक गोष्ट आहे आणि ती प्राप्त होणं हा एक टप्पा आहे. निष्कामता ही हा एक टप्पा आहे, मग निष्काम भजन हा अजून वरचा टप्पा आहे आणि त्याच्याही वर ब्रह्मज्ञान हा अजून एक टप्पा आहे. म्हणून कामनेचं जीवन निष्काम होणं हे तर सुखदायक राहतं. जितक्या कामना कमी तितकी शांती अधिक, जितक्या कामना कमी तितकी अस्वस्थता कमी, असं त्याच्या प्रतीला यायला लागतं. जितका तो स्वस्थ होऊन जातो त्याची अधीरता संपते, त्याचा लोभ संपतो. त्यामुळे निष्काम होण्यामध्ये कोणी कोणी त्याला अल्पसंतुष्ट म्हणतात, पण तो शब्द तितका योग्य नाही. निष्काम हाच शब्द योग्य आहे. या निष्कामतेमध्ये एक प्रकारचं सुख असतं, पण निष्काम होऊन भजन केल्यामुळे अधिक सुख मिळत. जीवनाची धाटणी अति कामना नकोत इथपर्यंत खूप जण करू शकतात. साध राहावं, साध घ्यावं, साध खावं, पण भजनाकडे त्यांची प्रवृत्ती असेलच असं सांगता येत नाही. पण या निष्कामतेच्या बरोबरीने कोणी कोणी भजनाच्या मार्गाला लागतात. अर्चन म्हणजे देवाची पूजा अर्चा, त्याच्या स्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न, नामस्मरण, संकीर्तन या सगळ्या साधनांचं प्रतिनिधित्व भजन हा शब्द करतो. आणि जर कामना रहित झाला आणि भजन करत असला, कारण आपली आपली शक्ती इतकी अल्प आहे की ती जर क्षयांमध्ये खर्च होत असेल तर भजनाच्या ठिकाणी लागत नाही, लावण्यासाठी शक्ती जवळपास शिल्लकच नसते. पण त्याने कामना आवरण्याचा प्रयत्न केला आणि निष्कामता हे जीवनाचं सूत्र म्हणून ठरवलं, अशी व्यक्ती भजनाच्या ठिकाणी रंगून जाते. ती कृतीमध्ये रमेल, ती श्रवणामध्ये रमेल. ती ध्यानामध्ये रमेल, ती नामस्मरणामध्ये रमेल, ती अभंग म्हणण्यामध्ये, ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये रमून जाईल. पण ध्यानाने जर ध्येयाशी तदाकारता झाली किंवा नामस्मरण करत असताना नाम घेत घेत नामधारक हा जो नामी आहे म्हणजे परमात्मा त्याच्याशी एकरूपता साधेल, तर असं घडायला सुरुवात होते की निष्कामतेची शांती, भजनाचं सुख त्याच्याही पलीकडे असणार, आपल्या स्वतःचं सुख त्याला प्राप्त व्हायला सुरुवात होते. स्वतःचं सुख त्याला मिळतं, स्वरूपाचं सुख तो प्राप्त करतो. म्हणून निष्काम भजन बरी विशेष ब्रह्मज्ञान तयास दुरिता त्रिभुवन होणे वाटे, त्याची जर त्याच्याशी जर तुलना केली तर अशा व्यक्तीच्या सुखापुढं त्रिभुवनातली सुख देखील कमी आहेत असं वाटत. हे संतांचं लक्षण आहे, हे स्वरूपानंदांचं लक्षण आहे, हे स्वामीजींचं लक्षण आहे, हे अनेक संतांचं, गोंदवलेकर महाराजांसारख्या अशा संतांचं हे लक्षण आहे. काही मागणं आणि भजन करणं आणि काही न मागता, न मागणं ही जीवनाची धाटणी त्यांनी ठेवलेली आहे आणि भजन करतो आहे. भजन करताना काही मागायचं नाही एवढ्या पुरता तो मर्यादित नसतो, तर न मागणं हा त्याचा नेहमीच स्वभाव त्याने ठेवलेला आहे आणि भजन करतो आहे. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती, असं तुकाराम महाराज जे म्हणतात ते फक्त भजनाच्या वेळेला लागू नाहीये, इतर वेळेलाही मनात येत नाही. ठेवीने अनंते तैसेची राहावे, जसा मी आहे तसा सुखानी आहे, अशा प्रकारचा भाव नेहमीच असतो, त्याचं वर्णन आहे. फक्त भजनापुरतं नाही तर एरवी देखील त्याच्या मनामध्ये मला हे पाहिजे ते पाहिजे, अजून हे राहिलेलं आहे, हे खायचं राहिलंय, हे पाहायचं राहिलंय, ते ऐकायचं राहिलंय, हे वाचायचं राहिलंय, इकडे जायचं राहिलंय, असं काही नसतं. अशा व्यक्तीने केलेलं जे भजन आहे ते भजन त्याला जवळपास तात्काळ समाधान देत, त्वरित समाधान देत. कामनेपासून किंवा कामापासून मिळणार सुख तो प्रथम अनुभवत होता, पण अशा तृप्तीच्या भावनेतून, निष्कामतेतून परत भजन केल्यामुळं तो आपल्या स्वरूपाशी किंवा स्वतःच्या आनंदाशी एकरूप व्हायला शिकतो, एकरूप होतो आणि तो आनंद मिळून तो त्याच्या ठिकाणी स्थिर होऊन त्याच्या ठिकाणी हे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान वस्तीकर होऊन राहत. म्हणून तेव्हा पुढे शक्य तो मागू नये असा प्रयत्न करतो असं ते म्हटलेलं आहे. पण ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारला तो व्यक्ती तिच्या हे लक्षात आलेलं आहे की तेव्हा पुढे मागू नये असा प्रयत्न केला असला तरी देखील मनात पुष्कळ गोष्टी उद्भवतात, की ह्या प्रश्नाची एक सौंद हृदय हृदय सूक्ष्मता आहे. हवं नको हे हवं हे हवं असं हिंदी मनामध्ये उठत राहतं हे त्यांच्या लक्षात आलंय. आणि तात्कालिक ध्येयांपेक्षा कामनाच अधिक उमटत असतात हेही त्यांच्या लक्षात आलंय. अशा वेळेला विचार आला की तो तिथेच थांबवायचा किंवा जे काही होईल ते देवाच्या इच्छेप्रमाणे असा विचार केला जातो. हे बरोबर आहे, कारण विचार उमटणं याला तुम्ही काही करू शकत नाही. तुमच्या प्रकृतीतून तो आलेला असतो, तुम्ही तसे असता म्हणून तो आलेला असतो. तो आला म्हणून फार वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण तसे आहोत आत्ता दूरत या क्षणी सापडत एवढंच लक्षात येतं, बाकी काही नाही. त्याला या क्षणाला उपाय नसतो, मात्र अभ्यासाने ही प्रकृती जशी बदलते तसे हे संकल्प विकल्पात्मक आणि कामनेचे असे विचार कमी होतात. प्रकृती जशी शुद्ध होते, निर्मळ होते, बदलते, अनुसंधान जास्तीत जास्त चांगलं राहायला लागतं. तसं तसं असे हे हवे नको असे जे विचार आहेत, संकल्प विकल्प आणि कामनांसंबंधीचे असे विचार हे कमी व्हायला सुरुवात होते. अभी हा प्रश्न चांगलं विचार आपण देवाला तू कृपा कर असं म्हणतो मी मागणच आहे का, पण हे कामनांबद्दलचं प्रश्न संपू देत नाही का? त्यांनी असं विचारलंय मग हे निष्काम भजन कसे साधायचे? इथे केवळ ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीलाच साधते. आतापर्यंत मी इथे बोलतो ते जर लक्षात घेतलं तर एवढं सगळं साधल्यानंतर मग तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होऊन तो ब्रह्मज्ञान मिळवतो. ब्रह्मज्ञान मिळवल्यानंतर मग निष्काम भजन साधत असं नाही, तर निष्कामता ही सवय आहे. ही सवय जो बाणवतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन साधना करतो, निष्कामतेतलं सुख तो मिळवतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन साधनेतलं सुख मिळवतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तो ब्रह्मतेशी एकरूपतेचं सुख मिळवतो, तेव्हा तो ब्रह्मज्ञानी होतो. त्यामुळं हे निष्काम भजन ब्रह्मज्ञानी व्यक्तीला तर साधतच साधत, पण ज्यांनी निष्काम राहण्याचा संकल्प केलेला आहे त्याच्या जीवनामध्ये आणि प्रयत्न करतो आहे त्याला हे निष्काम भजन साधायला सुरुवात होते. साधकाने याचा वेगळेपणाने अभ्यास करावा का? जरूरच करावा. प्रथम कामनारहित होण्याचा अभ्यास करावा. आपण आत्म्याचं लक्षण आत्मा हा नित्य तृप्त आणि तृप्त काम असं आत्म्याचं लक्षण केलेलं आहे. मी किंवा माझं स्वरूप हे कशाच्याही निरपेक्ष नेहमीच तृप्त असणं असं आहे. काही मिळालं की तृप्त आणि काही न मिळालं की अतृप्त, काही मिळेपर्यंत अतृप्त असं आत्म्याचं स्वरूप नाही. आणि मी आत्मा असल्यामुळं मी नित्य तृप्तच आहे. मी तृप्त काम आहे, याचा अर्थ माझ्या सगळ्या कामना तृप्तच आहेत. मी हा व्यापक परमात्म्याशी समरस झाल्यामुळं आणि त्या परमात्म्याचा व्यापक परमात्म्याचा सर्वत्र विस्तार असल्यामुळं मला माझ्या प्रत्येक कृतीतून परमात्म्याच सुख मिळतं, परमात्म्याचाच आनंद मिळतो. तेन त्यक्तेन भुंचिता हा असं उपनिषद म्हणतात. तो प्रत्यक्षतः भोग भोगत नाही, याचा अर्थ प्रत्यक्षतः कोणतेही भोग भोगण्याची विशेष इच्छा न धरता तो आत्म्यामध्ये समाधानी राहतो. तो, तो भोग भोगतो पण त्यागपूर्वक भोग भोगतो। याच्यातून मी मगाशी सांगितलं तसं ते नैसर्गिक आणि न्याय्य असे भोग आहेत ते भोग वजा करून अतिरिक्त भोगांविषयी बोलणं चाललंय। म्हणून निष्कामत हा स्वभावच धरावा, न मागे हे सूत्र असावं जीवनाचं। तयाची रमा होय दाशी अशा धूर्तपणासाठी न मागे हे सूत्र नसावं। की न मागे तयाची रमा होय दाशी काय व्हायचं असेल ते होय होईल, लक्ष्मी येईल न येईल, पण भाग्य लक्ष्मीचा तरी तो आश्चर्य साधी आहे। म्हणून साधकांनी निष्काम राहण्याचा विशेष प्रयत्न करावा, निष्काम राहून त्याच्याही पुढे जाऊन भजन करण्याचा विशेष प्रयत्न करावा। ब्रह्मज्ञान हे आत्ताच आहे, त्याच्यावर आपला अधिकारच आहे, आपण तेच आहोत असं लक्षात यायला सुरुवात होते। ती मिळवण्याची गोष्ट नसून आपण मुळातच ते आहोत, ते आपल्यापाशी या मार्गाने येतं। तो वरील प्रमाणे करावा की अधिक काही करावे, त्यांनी जे म्हटले की जिथं विचार निर्माण येईल कामनेचा लक्षात आला तिथं थांबवायचा, बस कामना ही आहे आणि मला अशा प्रकारचा विचार करायचा नाही, मला हे नको किंवा भगवत इच्छेप्रमाणे मिळेल ते ठीक आहे असं म्हणावं। असा अभ्यास करावा, नामस्मरण हा फार चांगला उपाय आहे। नामस्मरण हे कर्मकांडात जमा होऊ नये, नामाच्या वेळेला परमात्म्याची आठवण आली। कधी कधी नाम म्हणजे दोषा लावल्यासारखं होत, त्या नामाचा अर्थ कळत नाही, आपण काय म्हणतोय कळत नाही, हेही नाम काही फार निरुपयोगी होईल असं नाही। पण जाणतेने गुरु भजीचे देणे कृत कार्य होईचे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तसं जाणून नाम घ्यावं। हरी 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 असं जेव्हा मुखामध्ये येईल तेव्हा परमात्मा प्रतीत व्हावा, आपण परमात्म्यात आहोत असं लक्षात घेऊन मुखात यावं। आपली वाणीची सवय म्हणून केवळ हरी हरी नको, राम राम नको, अशा प्रकारे एक लक्ष ठेवून जर उपासना साधना केली, तसं नामस्मरण केलं विशेष करून, तर संकल्प आणि विकल्प किंवा कामना किंवा छोट्या छोट्या कामना निर्माण होणाऱ्या या निरस्त व्हायला खरंच मदत होते। तरीही आपल्याला जेव्हा जमणार नाही तेव्हा फार क्रवून प्रार्थना करावी। अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा निरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, विण क्षीण होतो धावरे धाव आता अशी हात मारावी। तळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मदवरी करू नयेचा राखवा कूर लोभी असं म्हणावं। यांनी शांत होतो, आपल्या स्वरूपापर्यंत जातो। एखादा तळमळून प्रार्थना करेल तर आज्ञाभाव महान नाहीसे होतात आणि अतून शक्ती मिळते। राम शक्ती पुरवतो, परमात्मा शक्ती पुरवतो, त्यामुळे कृपा मागण्यात काही गैर नाही। कळलं का? कृपा मागण्यात काही गैर नाही, ती साधना आहे। बुद्धिदय रघुनायका, कामना कशाला म्हणतात हे जर आपल्याला कळलं तर बुद्धिदय असं म्हणण्यामध्ये कामना नाही। तुझं दर्शन मला दे। काम आणि कामना हे तर नीट कळलं की मग हे प्रश्न निघून जातात आपले। त्यामुळं अशा प्रकारे नामस्मरण करावं, एखादं ध्येयवाक्य ठरवावं, ते ध्येयवाक्य म्हणत राहावं। मला पूर्वी जास्ती करून सोहम या शब्दाने असं खूप डोळ्यासमोर यायचं नाही। खूप प्रयत्न केला गजानन महाराज गुप्त्यांनी, तर सोहम सोहम असं म्हणावं असं असं म्हणायचंय, पण मला सोहम असं म्हणून परमात्म्याचे जे गुण आहेत ते गुण इतके डोळ्यासमोर द्यायचं नाही, तो मी आहे असं म्हणताना आपण नक्की काय असलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं नाही. असं असल्यामुळं मी ध्येय वाक्य तेव्हा बनवलं, मी सच्चिदानंद आत्मा आहे असं ते पहिलं ध्येय वाक्य. हे सतत खोकायचं, सोहम पेक्षा मला ते जरा ठीक वाटायचं, कारण सोहम म्हणून फार डोळ्यासमोर काही यायचं नाही. त्याच्याऐवजी सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय हे जरा समजल्यासारखं तरी व्हायचं. कधी कधी सारखं भोगत असताना सच्चित आनंद असं म्हणूनही फार कळेन असं व्हायचं, किंवा आपण प्रत्येक वेळेला तरल मनस्थितीत असतो त्यामुळं अधिष्ठान भूत अविनाशी हे शब्द आपल्याला जरा कळतात. अविनाशी ब्रह्म अधिष्ठान भूत अशी स्थिती हे सत या शब्दाने कळतं. अविनाशी पायाभूत अव्यक्त चित या शब्दाने चैतन्य मात्र जाणीव मात्र असं समजत. तर कधी अविनाशी शुद्ध जाणीव मात्र आणि अविनाशी आणि शुद्ध जाणीव मात्र असल्यामुळं कसलंच दुःख नाही, कसलंच दुःख चिंता नाही, उद्वेग नाही, दुःख नाही त्यामुळं आनंद. अशा प्रकारे कुठेतरी थोडस लॉजिक लावल्याशिवाय मला ते करायचं नाही, पण मी तसं करायचं. नुसत्या सोहम सोहम मध्ये भोकम पट्टी वाटायची, म्हणून मी ध्येय वाक्य बनवलं की सच्चित आनंद व प्रेम शास्ती इत्यादी. तुम्हाला माहितीये अनेक वेळेला मी त्याबद्दल सांगितलं, आपल्या पशीच्या गुणांचा अभाव आहे आणि ते यावेत असं वाटतं. त्या गुणांचा उपचार प्राप्त पुरुषांची लक्षणं सांगताना तो केलेलाच आहे भगवंतांनी. नम्रता, तेजस्विता, यशस्विता, गुरुभक्ती, मग ती लांबड वाढत गेली, पण मला त्याचा कधी ते चांगलंच वाटत राहिला. याच कारण समजून आपण काहीतरी चिंतन करतोय मग कामाला यायला अवकाश राहत नाही. कधी कधी नुसत्या तो मी आहे यांनी भागून जातो, पण कधी कधी भागत नाही आपलं असं लक्षात यायला लागत. खर तर संकल्प विकल्पांना बांधणे रोखणे इतके सोपे नाही, कारण फार थोड्या वेळेस ते जमते. संकल्प विकल्पांना बांधणं किंवा रोखणं हे जागृत अवस्थेमध्ये किंवा व्यवहार काळी जरा अवघड असतं, कारण अनेक व्यवहार हे मनाच्या किंवा बुद्धीच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. ऑफिसमध्ये काम करायचंय, कोणाशी विषय लक्षात नीट घेऊन संभाषण करायचंय, याच्यासाठी तुम्ही तरतरीत पाहिजे. मनरहित व्यक्ती काय बोलणार, त्यामुळं प्रसंग काय आहे ते लक्षात घेऊन अभ्यास असावा. तुम्ही रस्त्याने चाललेले आहात किंवा तुमच्या समोर आता तास दोन तास काहीच नाहीये, तेव्हा तुम्ही मनरहित संकल्परहित ध्यानाला जरी नसलात तरी मनात खेरीच पण केवळ आपण आहोत असं भाऊ शकता, असा अभ्यास थोडा थोडा करू शकता, किंवा नामस्मरणाचा अभ्यास करू शकता, हे वाक्याचं थोडं थोडं स्मरण करू शकता, चिंतन करू शकता. पण जिथं व्यवहाराशी संबंध आहे तिथं मन येणारच, म्हणून ध्यानाच्या विशिष्ट वेळेमध्ये नामस्मरणाच्या विशिष्ट वेळेमध्ये अगदी पूजेच्याही वेळेमध्ये संकल्प विकल्पांना बाजूला सारून उपासनेसारखी कृती करणं हे जरूर करावं, त्याचाही अभ्यास करावाच. पण इतर वेळी तो प्रसंगमान पाहू त्याप्रमाणे कधी कधी तुम्ही साफ विसरल्यासारखे जरी झालात, एखादा वकील आहे आणि त्याला आर्ग्युमेंट करायचंय कोर्टात, तर काय आपल्याला करायचंय त्याने नीट ठरवून ते मनात हळवत तेच उत्तम तिथे करणं आवश्यक आहे. त्याच्या आधी तो अनुसंधानाचा अभ्यास करू शकतो, पण एकदा तो विषय डोक्यात घेतला की तो पूर्ण होईपर्यंत. एखादी महत्वाची मोठी व्यक्ती आहे आणि तिला एक मीटिंग घ्यायची आहे, तर समोर असलेल्या 15-20 लोकांना प्रेरित करण्यासाठी म्हणून त्याला काय आपल्याला सांगायचं आहे याचं मी चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे संकल्प विकल्पांना सततच बांधणं किंवा रोखणं आपण त्याचा उपयोगही करू शकतो, त्यांना अडवूही शकतो, त्यांना वळवूही शकतो, त्यांना थांबवूही शकतो, पण प्रत्येक वेळेला एकच गोष्ट करण्याचा विषय नाहीये. इतर वेळेला त्या हातातून निसटून जातात. समर्थांना या निष्काम भजन तिथून नक्की काय अधिक सुचवायचं आहे असं विचारलेलं आहे. या निष्काम भजनातून फार मोठी गोष्ट साधली जाते. निष्कामता या मानसिकतेमध्ये खरं म्हणजे समाधान आहे. हे पक्ष मात्रांना कसं शिकवायचं हा प्रश्नच आहे. आणि आता आपण जीवन पद्धती अनुसरलेली आहे, त्या जीवन पद्धतीमध्ये काय विकास होणार आहे हा खरं म्हणजे प्रश्नच आहे. जास्त भरभराट, जास्त काम, जास्त भरभराट, जास्त काम, एवढी वाढलेली महागाई, एवढं जास्त काम, जास्त पैसे, जास्त भरभराट. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण शांत राहण्याचा खरंच अभ्यास करावा. आता या सगळ्या जगडव्या चक्राला आपण काही करू शकत नाही. अभ्यंतरी कोणीतरी थोडं विषयांतर करून सांगतो, चांगला कोणीतरी गेलेलं होत आपल्या इतकं आणि ते मला असं सांगत होते की जगाच्या पाठीवरचं हे एकमेव राष्ट्र असं आहे की त्याच्यामध्ये आधी शांती, सुख, समाधान असणं या प्रकारची जीवन प्रणाली असली पाहिजे म्हणून आधुनिक जगातल्या कित्येक गोष्टी भूतांमध्ये त्यांनी उद्यास पोचू दिलेल्या नाहीत. त्यांनी मला असं सांगितलं की टीव्ही फार नुकसान करतो म्हणून नागरिकांनी, राजांनी, नागरिकांनी आता तो लोकशाही देश झाला, त्यांनी टीव्ही देखील ते वापरत नाहीत. तिथं मोबाईल मात्र आलेला आहे, आवश्यकता लक्षात घेऊ. तेव्हा ते मला त्याच्यातलं व्यंग असं सांगत होते की मोबाईल आलेला आहे म्हणजे लोक मोबाईलवर टीव्ही पाहू शकणार, म्हणजे काय बंद केलंय, अशा प्रकारची टीकाही होऊ शकते. तरी देखील आपण ज्याला प्रगती म्हणतो ते आपल्या मनाला किती मारक आहे आपलं लहानपण जर आपण आठवलं, आपल्या सगळ्याच जे आता 40-50 वर्षाच्या पुढचे लोक आहेत त्यांनी आपल्या लहानपण आठवलं तर 9:15-9:30 झाले तर सगळे झोपून जायचे, शांत होऊन जायचं. होत की नाही सुख आणि शांती? आता खेडोपाडी देखील ते तालुक्याचं ठिकाण नाही, त्याच्यापेक्षाही वाडी वस्तीवर देखील 11-11:30 पर्यंत टीव्ही पाहणारे लोक आहेत. कुठं किती आता ती शांती? याच्यातून कामना वाढवण्याचे प्रयोग चाललेत. जितकं लोकांच्या समोर आणू तितकं त्यांना ते हवं असं वाटेल, हा मार्केटिंगचा उद्देश आहे.
प्रॉडक्ट निर्माण करायचे, त्यांना पैसे मिळवायला प्रवृत्त करायचं, ते विकायचे, त्यांनी ते वापरायचे, हे कुठं घेऊन जाणारे कोण जाणे? अशा प्रकारचं जग आणि त्याच्यामध्ये असणारे हे प्रश्न म्हणून निष्काम भजन बरी विशेष ब्रह्मज्ञान तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे, त्याच्यानं प्रश्न विचारलेला आहे की व्यक्ती एमडी आहे डॉक्टर, आणि हा अभ्यास करावासा वाटतो, या व्यक्ती अभ्यास करते आणि अजून काय करायला पाहिजे हे विचारते, मला असं वाटत की आपल्या केंद्रात एक प्रकारे हे यश आहे, किंवा स्वामीजींनी आपल्यासारख्या प्रवृत्तीच्या लोकांची केंद्र निर्माण करून मोठी सोयच केली, नाहीतर आपण काय केलं असत? असं एकत्रीकरण करून सगळ्यांची डोकी जरा शांत जागेवर येतात, काय खरं आहे, काय खोटं आहे, काय नसायला पाहिजे, काय असायला पाहिजे हे आपल्यालाही एकदा कळतं, आणि ते घेऊन आपण घरी जातो, आपण शांती समाधानात युक्त असं जीवन जगावं। ब्रह्मज्ञान ही फार पुढची गोष्ट झाली, पण निष्कामता जरी आली तरी किती सुख आहे। पूर्वी आम्हाला ज्यांनी शिकवलं गुरुजी होते, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो जीवन शिक्षण मंदिर, माझे जे शिक्षक होते पासून ते सातवी पर्यंत एक वर्ग बरोबर घेऊन ते गेले, सातवीला परत मग ते तिसरीला गेले असते, असे गुरुजी चार चार पाच पाच वर्ष एका वर्गावर सगळे विषय शिकवतात, असे आम्हाला कधीही तिळगुळाला दसऱ्याच्या वेळेला ते म्हणायचे की आपण वर्गात साजरा करू, ते कुठं राहतात माहिती नव्हतं, आम्ही एकदा माहिती करून घेतली आणि त्यांच्या घरी गेलो, ते गाव जुन्या पद्धतीचं थेट राजगुरू नगर, तिथं वेस होती, त्या वेसीच्या बाहेर महारवाडा, त्या महारवाड्यात त्यांचं घर होत, आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्यांना केवढा संकोच वाटला, आपल्या सदऱ्याला उसवलेल्या सदऱ्याला टाके मारून आपल्या हाताने ते शिकवत असत, साधं जीवन जगत होते। पण ते संस्कार करत होते, त्यांच्यापासून घेण्यासारखं खूप होत, त्यांचं अक्षर अतिशय चांगलं होत, त्यांच्या पद्धतीने त्यांचं जे शिक्षण होत त्याप्रमाणे ते सगळे विषय मात्र फार चांगले तळमळीत शिकवायचे, कुठेही जादा पैसे न घेता सात्विक तेव्हा काय व्हर्नॅक्युलर फायनल होती, फायनल आम्ही झालो तर अकरावी मॅट्रिक सारखं किंवा अकरावी एसएससी सारखं महत्व फायनलला होत, आमचे जादा तास घ्यायचे, शाळेतून घरी गेलो की परत सात वाजता यायचं आणि नऊ वाजेपर्यंत किंवा साडेनऊ वाजेपर्यंत परत ते वर्ग घ्यायचे, ते शिकवायचे देखील आणि संस्कार देखील करायचे। आता हे सगळं नाहीस होत चाललेलं आहे, अशा याच्यात ही जी केंद्र आहेत या केंद्रांमधून काही निष्कामता, त्याचं महत्व, भजन, भजनाचं महत्व, हे काही शांती ब्रह्मज्ञान ही अजून पुढची गोष्ट आपण मिळवू, आपण मिळवायचं आहे ते आपल्या हक्काचं आहे असंही आहे, तरी देखील असे प्रश्न आल्यानंतर म्हणून मला खूप समाधान वाटत की असं सगळं जीवन आणि त्या जीवनाबद्दल का केलेला विचार आपण भोगत असताना किंवा सगळ्या अमेनिटीज अवती भोवती उभ्या असताना देखील आपली गोपनीयता कशी ठेवावी हे आपल्याला त्याच्यातून कळेल. अशा प्रकारचं हे संत वाङ्मय आणि त्याच चिंतन आणि त्या चिंतन इथं मांडलंही जात आणि तुम्ही अभ्यास करता त्याच्यातून विचारले गेलेले हे प्रश्न असा जरूर अभ्यास आपण करू. कामना रहित होण्याचा जितका अभ्यास आपण करू तितकं सुख जास्त आहे आणि कामना जेवढी ठेवू तितके वादंग आहेत, संघर्ष आहेत, भांडाभांडी आहे, टॉपिक आहेत, त्या जीवनात काही समाधान नाही. म्हणून मी निष्काम भजन परी विशेष ब्रह्मज्ञान तयास दुरिका त्रिभुवन मुळे वाटे याच्यावर विचारला गेलेला हा प्रश्न आहे. समर्थांना निष्कामातून देखील पुष्कळ सुचवायचं आहे, निष्काम भजनातून पुष्कळ सुचवायचं आहे. ब्रह्मज्ञान हे तर आपलं चर्म लक्ष आहे. हरिओम. एक भर पण शांत डोळे बसू.
जय जय जय.